नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या अध्यादेश सुधारणा 2026 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. यासंदर्भातील 1956 अध्यादेशातली ही सुधारणा आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकासंदर्भातील संयुक्त संसदीय समितीनं काल कर्नाटकमध्ये बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी वार्ताहरांशी बोलताना यासंदर्भात कर्नाटकातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत माहिती दिली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो. या अनुषंगानं चर्चा झाल्याचं चौधरी यांनी यावेळी सांगितलं. आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 रोजी रविवारी सकाळी 11 जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134 भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी अॅप आणि माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर एसएमएसवर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3-4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर येत्या 48 तासात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, रायलसीमा किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं निःशुल्क बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून सुरू होत असलेलं हे शिबिर येत्या 24 सुरू असणार आहे. तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षक या शिबिरात शालेय मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. 4 ते 9 मुलांना या शिबिरात प्रवेश मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मसापमधील डॉ नागो नांदापूरकर सभागृहात हे शिबिर सकाळी 8 ते 11 दररोज असणार आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी दिली आहे. मात्र तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याशिवाय सध्या शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडतो आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जारी केलेलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तेलगाव रस्त्याच्या कामासाठी 33 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालेला होता. अनेक सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रस्ता रोको आंदोलन, निवेदनं आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन जगभरात साजरा केला जात आहे. इंटरनेट तसंच अन्य माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आयसीटी वापरामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात तसंच डिजिटल कमतरता कशी कमी करता येईल याबाबत जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस सरकार, उद्योग आणि समुदायांना जगाला चालना देणाऱ्या डिजिटल जीवनरेखा अधिक मजबूत करण्याचं आवाहन करतो. यावर्षीची संकल्पना डिजिटल जीवनरेखा, जोडलेल्या जगात लवचिकता मजबूत करणं असा आहे. जागतिक उच्च रक्तदाब दिवसही आज साजरा होत आहे. याचा उद्देश उच्च रक्तदाबासंदर्भात जागरूकता, ओळख, रोकथाम, नियंत्रण आणि याबाबत जागरूकता निर्माण करणं असा आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.